हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये हॅपी होळी. ओके, होळीचा सण मोठा आणि आजच्या सणाचं एक फार सुंदरसं महत्व बरं का, म्हणजे पौराणिक महत्व जर पाहायला गेलं तर असं सांगितलं जातं की होलिका नावाची एक देवी होती, तिला आगीपासून अजिबात भय नव्हतं, तिला चटके बसत नव्हते, म्हणून हिरण्यकश्यपू जो प्रल्हादाचा पिता होता त्यानं तिला बोलवलं आणि प्रल्हाद सारखं देवाचं नाव घ्यायचं म्हणून तिच्या मांडीवर त्याला बसवलं आणि आग लावून टाकली. प्रल्हादाला काही झालं नाही पण तिला चटके बसायला लागले. मग तिने क्षमा याचना केल्या म्हणे आणि त्यानंतर प्रल्हादाने सांगितलं तिला सोडून द्या. ती वाचली आणि नंतर दरवर्षी पौर्णिमेच्या ह्या दिवशी होळी जाळली जाते आपल्या इकडे आणि आपल्या सगळ्या निगेटिव्हिटीज आपण समर्पित करत असतो. डेफिनेटली एक वाईट सवय आपल्या सगळ्यांची, ती म्हणजे पाणी नासणं. थोड्या वेळापूर्वी ज्या ज्या लोकांचं म्हणणं ऐकलं ना, ही सगळी लोक काय खूप मोठं कार्य करतायत समाजसेवा करण्यासाठी म्हणून झटतायत अशातला भाग नाही. ही सगळी लोक स्वतःच्या लेवलला मला पाणी कसं वाचवता येईल, मला जी जी लोक भेटतील त्यांना मला कसं सांगता येईल, बरं त्यांना सांगायचं म्हणजे ये बस तुला आता पाण्याचं महत्व सांगतो असं अजिबात नाही, लाईटली सांगणं हे बाबा हे स्टिकर हा इनिशिएटिव्ह मी घेतलाय तुला वाटलं तू कर. डेफिनेटली प्रत्येकाला वाटतं आणि डेफिनेटली प्रत्येक जण करतो. प्रयत्न करणाऱ्या या सगळ्यांना सलाम करत यांच्या प्रयत्नांमध्ये आम्ही सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये सामील होणार आहोत. आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदाच ही जी इतकी वाईट सिच्युएशन पाण्याची जी पहिल्यांदाच आलेली आहे, या सिच्युएशनला फेस करण्यासाठी रेड एफ एम 93.5 सुद्धा एक फार अप्रतिमसा इनिशिएटिव्ह घेणार आहे. कुछ ही दिनों में मॉर्निंग नंबर वन में आपको वो सारी बातें पता चलेंगी. फिलहाल मुझे पता चलने दो शो कैसा लगा. आरजे रुद्रा 935@gmail.com ईमेल आयडी आहे, सांगा जरा. उद्या चला भेटू, धुळवड आहे उद्या, धमाल करायची आहे, आज सुद्धा धमाल करायची आहे आणि धमाल करण्यासाठी ट्रॅक्स प्ले करतोय. काही चार ट्रॅक्स येत आहेत आणि 3 तास नो त्रास पण येतोय. थोडा सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.